चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मुंबई पुणे नागपूरमधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकानं कार्यालयं आज मध्यरात्रीपासून बंद। कोरोना साथीचा प्रसार थांबवण्यासाठी अधिक जोमानं प्रयत्न करण्याची गरज आहे, मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णतः बंद करणं शक्य नाही। पुढील 15 ते 20 दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील शासकीय कार्यालयातील उपस्थिती 25% आणणार आहोत। तसंच मुंबई महानगर क्षेत्र, पुणे पिंपरी चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकानं, आस्थापना आणि खासगी कार्यालयं 31 मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्ह प्रसारणात केली। जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, औषध, दूध इत्यादी दुकानं सुरू राहू शकतील। रात्री 12 वाजेपासून हे आदेश अंमलात येतील। बंदच्या बाबतीत या शहरांमधील कुणाही नागरिकांना काही संभ्रम असेल तर संबंधित जिल्हाधिकारी आयुक्त यांच्या संपर्कात राहावं असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ज्या आस्थापना दुकानं बंद करत आहेत त्यांना माझं आवाहन आहे की आपला जो कष्टकरी कामगार कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणं बंद करू नका, कारण त्यांचं हातावर पोट आहे, जगण्यासाठी आपल्याला घरात थांबण्याची वेळ आली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणतात की अनेकांनी मदतीला सुरुवात केली आहे, दिग्गजांनी आपलं काम थांबवून यामध्ये आम्हाला मदत केली आहे। चित्रपट सृष्टीतले, क्रीडा क्षेत्रातले सर्वच जण या कामी पुढे आले आहेत, त्यांचे मी आभार मानतो। काही गोष्टी आपल्या काळजीसाठी घेत आहोत, आपलं सहकार्य असू द्या असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की अनेकांनी सल्ले दिले आहेत की बसेस रेल्वे बंद करा, पण अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांची ने आण कशी करणार? मनपा कर्मचारी वाहन चालक काय करणार हे प्रश्न होते आणि म्हणूनच तूर्त या सेवा बंद न करता सरकारी कार्यालयात 25% कर्मचारीच कामावर बोलवण्याचा निर्णय घेतला। 2 दिवसांपूर्वीच 50% कर्मचारी उपस्थित राहील असा निर्णय घेण्यात आला होता। आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी। आर्थिक वर्ष 2019-20 सुधारित आणि उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती आपण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे। याशिवाय 234B अंतर्गत व्याज वाचवण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसंच 30 एप्रिलची TDS भरण्याची मुदतही वाढवून द्यावी अशी विनंती केली। 2020 GST रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 22 मार्च आहे, ती देखील वाढवावी असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे।